نازک دل یا لالا وای کتیا نندگاو تالوکیالا بولتان گاو سرحد دل راما لالا ऐका नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात आदर्श असे बोलठाण गाव अगदी मराठवाड्याच्या सरहद्दीला आहे. बोलठाण गाव हे औरंगाबाद नाशिक जिल्ह्याच्या अगदी कडेलाच आहे. बोलठाण गावात वाघोबाचे फार जाज्वल्य मंदिर आहे असे कुठेच नाही बरं. तर ऐका वाघोबाचा चमत्कार. बोलठाण कथा सांगतो तुम्हाला रे, बोलठाणची कथा सांगतो तुम्हाला. जुना काळ होता गोष्टीला, माधवगिरी महाराज राहतो गावाला. झोपडी बांधून राहतो जागेला, वाघोबाचे मंदिर बाजूला. सकाळी 4 वाजा टायमाला पूजा विधी कर वेळेला. सकाळी 4 वाजा टायमाला विधी कर वेळेला रामा नाना राम राजा.
बोले राम ने रामा, हे धीरे राम ने धीरे धीरे धीरे.
वाघोबाचे बोलठाण गाव हे अगदी प्रसिद्ध आहे. फार जुन्या काळची गोष्ट आहे. गावालगतच पडी तशी जागा होती, सुनाट अगदी. तेथे कोणीच राहत नसे. तेथे एक माधवगिरी महाराज झोपडी करून राहत होते. तेथेच छोटेसे वाघोबाचे एक मंदिर होते. माधवगिरी महाराज रोज सकाळी 4 वाजता उठून पूजा करायचे. वा वा, तर एका ऐका मग पुढे काय झाले ते. रोज भिक्ष मागे गावाला, नैवत दाखविता वाघोबाला. भक्त येऊ लागे मानाला, भक्त येऊ लागे मंदिराला. पुढे काय प्रकार तो घडला, शांत बसा तुम्ही जागे. पुढे काय प्रकार तो घडला,
Hey!
शांत बसा तुम्ही जागेला रामा
ले 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 रामा बोले रामा ले 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 दिरे दादी
वाह माधवगिरी महाराज रोज गावात भिक्षा मागायचे आणि त्या वाघोबाला नैवेद्य दाखवायचे आणि त्यातच स्वतः भागवायचे. असं करता करता गावातून भक्त येऊ लागले. भक्त येऊ लागले महाराजाकडे. मंदिरात जायचे व तेथे वाघोबाचे नामस्मरण करायचे. वा वा तर पुढे ऐका मग.
प्रकार झाला वो ऐका मीराबाई ज्ञान देऊन ऐका पवाड्याला वो ऐका मीराबाई बराच काळ पुढे लोटाला वो ऐका मीराबाई त्रास होऊ लागला ऐका मीराबाई आशक्तपणा फार झाला वो ऐका मीराबाई महाराज बोलू लागेलो काला वो ऐका मीराबाई भक्त बोलू लागे बाबा लावो ऐका मीराबाई भीती वाटते आम्हाला वो ऐका मीराबाई भक्त बोलू लागे बाबा
झाले या गोष्टीला. महाराजांचा तर बराच काळ लोटला. महाराज जवळच्या लोकांना एक दिवस काय बोलले ते की भक्त हो आता माझं मलाच कळत नाही बघा. मी टिकेल म्हणून माझं अंत जवळ आला आहे. वा वा भक्त तर फार घाबरू लागले की असं काय म्हणता महाराज. तर पुढे ऐका मग.
खडे आणून दिले लोकाला वो बलर बजाने वाले ऐका मीराबाई
खडे आणून दिले लोकाला रे
रे बरजाने
महाराज बोलू लागे भक्ताला
रे
बरजाने वागो बाचे रुख दाखावा
रे
घाबरू नका तुम्ही वाघो बाला रे वाघोबा झाल्यावर सांगे तुम्हाला खडे फेकून मारा वाघो बाला
रे
वाघोबा नष्ट होईल जागेला
रे
चमत्कार झाला भक्ताला वाघोबा नष्ट होईल जागेला वागोबा नष्ट होई जा गेला चमत्कार झाला बघताला रामा नाना ना रामा महाराज एक दिवस वाह वाह महाराज एक दिवस भक्ताला काय म्हणाले की दगडाचे लहान लहान खडे आणून देतो आणि मला फेकून मारायचे फक्त घाबरू नका मी वाघोबा झाल्यावर तुम्हाला खडे मारल्यावर वाघोबा नष्ट तर होईल पण पुन्हा पूर्ववत होईल वाह वाह तर असा चमत्कार झाला लोक म्हणू लागले महाराज वाघोबा झाले महाराज वाघोबा झाले असे ओरडू लागले तर पुढे ऐका मग पुढे कसा प्रकार झाला हो झाला ज्ञान देऊन ऐका पवाड्याला ज्ञान देऊन ऐका
पवाड्याला
महाराज दर्शन देता भक्ताला महाराज बोलू लागे लोकाला तुम्हाला चमत्कार दाविला तुम्हाला चमत्कार दाविला चमत्कार दाविला मार्ग शिष पौर्णिमेला रामा
अरे रामा ले 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 रामा बोले रामा ले 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 दिला दीदी
शेवटचा निरोप घेतो वेळेला शेवटचा निरोप घेतो वेळेला महाराजाने अंत सोडला रामा
नरे रामा
पौर्णिमेच्या या दिवसाला रामा
नाना ना रामा बोले रामा ले ले ले
तर पुढे ऐका कसा प्रकार झाला माधवगिरी महाराजाने लोकांना तर चमत्कार दाखविला क्षणातच वाघोबा झाले वा झाल्यानंतर लोक घाबरू लागले लोकांच्या लक्षात आले बघा की खडे मारायचे आणि वाघोबा झाल्यानंतर लगेच खडे मारले पुन्हा आणि वाघोबा नष्ट होऊन पूर्वरात महाराज झाले वा वा याला म्हणतात चमत्कार नंतर काय केले महाराजाने लोकांना असे सांगितले की माझी मार्गशीर्ष पौर्णिमेला शेवटचा निरोप घेईल मी मार्गशीर्ष पौर्णिमेला आणि नंतर पौर्णिमेलाच महाराजांचे निधन झाले बघा तर ऐका पुढे महाराजाने सांगे तुम्हाला महाराजाने सांगितले लोका उत्सव करा पौर्णिमेला मार्गशीर्ष त्या महिन्याला यात्रा भरते पौर्णिमेला दुरुन भक्त यति यात्रे वाघोबाच्या दर्शनाला पंधरा दिवस यात्रा गावाला अंग भरे बोलतान गावा भरे बोल सन गा वाला उदो उदो झाला वागो बाचा रामा ना 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 रामा
बोल रामा ना 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 दिरे राजी जी
उदो उदो वागो बाचा झाला जाने लोका सांगिन रामा
ने 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 रामा बोल रामा ने 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 दिरे दादी जी
महाराजाने लोकांना काय सांगितले होते की माझा उत्सव मार्गशीर्ष पौर्णिमेला करायचा म्हणजे दर वर्षी यात्रा भरायची तर बोलठाणगाव तर या बोलठाणगावी दर वर्षी पौर्णिमेला यात्रेची सुरुवात होते बघा 15 ते 20 दिवस यात्रा असते दूरवरून भक्त येता यात्रेला अहो बोलठाण गावालगतच 15 ते 20 खेडेगाव आहे सर्व यात्रेला येतात व कसा आनंद लुटतात बघा मग
पुढे कसा प्रकार झाला रे पवाड्यात रंग भरला रे शांत चित्त ऐका पवाड्याला रे सत्य कथा सांगतो तुम्हाला रे शांत चित्त ऐका पवाड्याला
सत्य कथा सांगतो तुम्हाला रामायण
रामायण
अहो सांगायचे विशेष म्हणजे एक विसरलंच बघा आम्हाला एकच असे आश्चर्य वाटते अहो जिल्ह्यातच काय पण पूर्ण महाराष्ट्रात असे वाघोबाचे कुठे मंदिरच नाही बघा असे संस्थान सुद्धा नाही आणि ऐकलेले पण नाही अहो फार मंदिर जाज्वल्य आहे व विशेष म्हणजे या गावाला वाघोबा संस्थानला श्री माननीय कन्हैयालालजी शेठ माजी आमदार व नाशिक जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष यांचे फार असे सहकार्य आहे बघा तर पुढे ऐका मग
जनार्दन स्वामी ने विचार केला रे
सवाल करी गावच्या पाटलाला
रे
बैल गाडीत न्यावे डोंगराला
रे
चालता येत नाही बाबाला वर जाण्याचा प्रश्न पडला
रे
खांद्यावर घेतले हो बाबाला वर नीले त्या होता गेला बसले बाबा तपस्याला वर नीले हे होता गेला असले तपश्चर्याला राम वावा। एक दिवस जनार्दन स्वामी ने विचार केला आणि दहेगावच्या पाटलाजवळ फार असा हट्ट धरला बघा की मला बैल टांग्यावर बोलठण गावच्या बोलठण की मला बोलठण जवळच्या डोंगराजवळ नेऊन तिथं सोडा। तर पाटलाने नेऊन सोडले अहो पण परंतु वर डोंगर चढून कसे जायचे कारण बाबाला जन्मताच पाय नव्हते बघा। पाटलाने कारण बाबाला जन्मताच सांगितले होते अहो खांद्यावर घेतले आणि वर डोंगर चढून बाबाला तिथे वर सोडले बघा आणि बाबा तिथे तपश्चर्याला बसले। तर पुढे ऐका मग तपश्चर्या केली डोंगराला दत्त देव साक्ष प्रसन्न झाला दत्तदेव साक्षात प्रसन्न झाला काय पाहिजे बाबा हो बोला रे पाय देऊ सांगा तुम्हाला